नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पयल्या वर्सपूर्ती निमतान पिडितांक श्रद्धांजली ओपली. एका सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपतींनी म्हणला की त्या घृणास्पद कृत्यांत निष्पाप जिवांचे जाल्ले दुखद नुकसान आमच्या सामुहीक स्मृतीत कायमचे कोरला. राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की देश सगळेकडे आणि सगळ्या तरेच्या दहशतवादाचो पराभव करपाच्या निर्धारात दृढ असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की देश खंयच्याच प्रकारच्या दहशतवादा मुखार केन्नाच झुकचो ना आनी दहशतवाद्यांचे घृणास्पद कार्य केन्नाच यशस्वी जावचे ना. भारत दुखात आणि दृढ निश्चयात एकजूट असा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आणि गृहमंत्री अमित शाह हांणी म्हणले की दहशतवाद हो मानवतेचो सगळ्यात व्हड दुस्मान आणि ताणी नागरिकांक ताच्या विरोधात उभे रावपाचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी या दहशतवादी हल्ल्यात प्राण वगडायिल्ल्या पिडितांक श्रद्धांजली ओपली. आयज आमी संवसारीक धर्तरी दीस मनयतात. हो दीस धर्तरेकडेन आशिल्ले आमचे कर्तव्य नदरेक हाडून दिता. जानेवारी 2020 वर्सा आमच्या CAPF वरवी देशभरांत मळ्यांची मोहीम हातात घेवपाचे थारायल्ले हे सांगपाक उमेद जाता. या मिशनातल्या सगळ्या 7 CAPFांनी वट्ट 9.69 लाख कर्मचाऱ्यांच्या बळग्यान फाटल्या 6 वर्सात 7 कोटी रोपां लायली, जाका लागून पृथ्वी कांय प्रमाणात तरी पाचवी जाल्या. आयज आमी संवसारीक पृथ्वी दीस मनयतात. जानेवारी 2020 वर्सा MHAN आमच्या CAPF वरवी देशभरांत मळ्यांची मोहीम सुरू केली. आमचे धर्तरेकडे आशिल्ले कर्तव्य आमी पाळूया असे गृहमंत्री अमित शाह हांणी म्हणला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या बद्दल केल्ल्या कथीत अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाची ज्येष्ठ फुडारी निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल आणि अरुण सिंग हांच्या सयत एका शिष्टमंडळान आयज वेचणूक आयोगाची भेट घेतली. शिष्टमंडळान आयोगाकडे कडक कारवाईची मागणी केली आणि काँग्रेस अध्यक्षांक हे विशीं देशाची माफी मागपाक सांगले. बसके उपरांत प्रसारमाध्यमाकडे उलयतना रिजिजू हांणी म्हणले की शिष्टमंडळान आयोगाक सांगला की देशातलो खंयचोच राजकीय पक्ष अशी भाषा वापरता तर ते लोकशाही विरोधातले एक घृणास्पद कृत्य असा आणि ते कितलेशे तरेन लोकशाहीक दुबळे करता. शिष्टमंडळान मल्लिकार्जून खरगेचेर कडक कारवाय करपाची मागणी केली आणि वेचणूक आयोगान योग्य ती कारवाय करपाचे आश्वासन दिले असे ताणी सांगले.
देश का प्रधानमंत्री दुनिया में एक बहुत मजबूत नेता लोकतंत्र का प्रतीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को मानते हैं. हमने कमीशन को रिक्वेस्ट किए हैं कि देश का कोई भी पॉलिटिकल पार्टी अगर इस तरह का भाषा का प्रयोग करेंगे सख्ती से सख्ती कार्रवाई किया जाए. और हमने ये भी मांग किया है कि मल्लिकार्जुन खरगे जी पूरा देश के लोगों से माफी मांगे.
मजगती भाजप फुडारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हणले की काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षासारख्या महत्वाच्या व्यक्तीन अशा निंदनीय शब्दांत वक्तव्य केल्ल्याचे शिष्टमंडळान आयोगाच्या निदर्शनाक हाडले. काँग्रेसीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधात परत परत अपमानास्पद भाषा वापरपाचो एक नमुनोच दाखयला असे ताणी म्हणले.
Today we appeared before the full commission to bring to the notice of the commission that no less a person than the president of the Congress party and the leader of the opposition in Rajya Sabha chose to call the prime minister a terrorist. It has been a pattern in the Congress party that they used chosen abusive language against the prime minister. So we've requested the commission to take this in all its seriousness and act firmly and sternly.
प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहायक, वृत्तवाचक, CG ऑपरेटर पदा खातीर इच्छूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करू शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नैमित्तीक पदा खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे आसा. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दिसांत दिल्लीत उष्णतायेच्या ल्हारांची शक्यताय उक्तायल्या आनी येल्लो अलर्ट जारी केला. हवामान विभागान हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी फुडल्या 2 दिसांत उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती निर्माण जातली असो अदमास उक्तायला. भारत आणि दक्षिण आफ्रिका मधल्या 5 खेळा माळेतलो 3रो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आज राती जोहान्सबर्गात 9:30 सुरू जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.